परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। युवा स्नेह या विशेष कार्यक्रमात मी सद्भक्त मी सौभाग्यवती नेत्रा क्षीरसागर आपलं मनपूर्वक स्वागत करते। वयवर्ष 25 ते 35 मधील युवा साधक हा कार्यक्रम सादर करणार आहेत। नित्याच्या प्रार्थनेनं कार्यक्रमाची सुरुवात होईल। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीराम के राम श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समर्थम् समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे। सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुपातु मां भवेत्। ज्ञानेशाङ्घ्रितरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः संतानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गधिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततम् तुर्यत्वमासादितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनं रक्षस्वदीनाङ्कितम्। श्रीराम। कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण सद्भक्त जयेश सुकेनकर याचं मनोगत ऐकणार आहोत। सद्भक्त जयेश हा नाशिकचा राहणार आहे। तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे। एवढ्या लांब राहून सुद्धा सद्भक्त जयेश ऑडिओ ब्रॉडकास्टिंगच्या माध्यमातून केंद्राच्या सर्व कार्यक्रमांमध्ये उपस्थित असतो। एवढंच नाही तर तो दर रविवारी सकाळी परमपूजनीय स्वामीजींच्या ज्ञानेश्वरी प्रवचन श्रवणाला गणेशपुरम येथे उपस्थित राहतो। यासाठी तो शनिवारी रात्री नाशिक पुणे असा प्रवास करून रविवारी सकाळचं केंद्र गाठतो आणि केंद्र झाल्यावर परत पुणे नाशिक असा बस प्रवास करून घरी परततो। अशा सद्भक्त जयेशचं मनोगत आपण ऐकूयात।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज युवा स्नेहाच्या कार्यक्रमानिमित्त मला माझं मनोगत व्यक्त करण्याची सेवा मिळाली हे माझे भाग्य आहे, कारण त्यानिमित्ताने मला स्वामीजींच्या चरित्राचा अभ्यास करण्याची संधी मिळाली व स्वामीजींच्या आठवणींमध्ये रमता आलं। 2004 साली शिक्षणानिमित्त मी नाशिकहून पुण्याला आलो होतो. आमच्या कॉलेजमध्ये खूप वेगवेगळे सेमिनार होत असत. त्यापैकी मी बहुतेक सेमिनार्स अटेंड करत असे. असंच एका दिवशी आमच्या कॉलेजच्या नोटीस बोर्डवर स्ट्रेस मॅनेजमेंटच्या सेमिनारची नोटीस लागली होती. मी या सेमिनारला जायचं ठरवलं, पण इतर सेमिनार सारखं हे सेमिनार नव्हतं. या सेमिनारमुळे माझं आयुष्यच बदलणार होतं हे मला माहीत नव्हतं. मी गुरुवारी सकाळी सेमिनारच्या हॉलमध्ये गेलो. तिथे मी प्रथम पंकजदादांना पाहिलं. पंकजदादांनी आमच्याकडून काही स्ट्रेस मॅनेजमेंटचे व्यायाम करून घेतले व थोडं ध्यानही करून घेतलं. शेवटी माहिती देताना त्यांनी सांगितलं की दर गुरुवारी सिव्हिल लायब्ररीमध्ये ते ध्यान शिकवतात. पंकजदादांचं प्रेमळ बोलणं व शांत स्वभाव बघून मी त्यांच्याकडे खूप आकर्षित झालो. त्यांच्या केंद्रात नेहमी उपस्थित राहावं असं मला वाटायला लागलं. म्हणून मी गुरुवारच्या MIT कॉलेजच्या केंद्रात यायला लागलो. सेमिनारच्या दिवशी मला सकाळी थोडा उशीर झाला होता. असा देखील विचार आला होता की सेमिनारला जायचं का नाही, पण ही स्वामीजींचीच कृपा आहे की मी त्या सेमिनारला गेलो. सेमिनारला गेल्यामुळे माझ्या आयुष्याची ध्येय बदलली व जीवन जगण्याची दिशाच बदलली. कधी कधी मला खूप असं वाटतं की जर मी त्या सेमिनारला गेलो नसतो तर तुमच्या सगळ्यांशिवाय माझं आयुष्य खूप अपूर्ण राहिलं असतं. मला या सेमिनार नंतर इतर कुठल्याच सेमिनारला जायची गरज भासली नाही. जे इतक्या सेमिनारमध्ये शोधत होतो ते या एका सेमिनारमध्ये मला मिळालं होतं. एका दिवशी पंकजदादांनी मला अध्यात्म मंगलधामचा पत्ता लिहून दिला व केंद्रात यायला सांगितलं. अध्यात्म मंगलधाममध्ये त्या दिवशी मला प्रथम स्वामीजींचं दर्शन लाभलं. नमस्कार करताना स्वामीजी सगळ्यांशी खूप प्रेमाने बोलत होते, त्यांची चौकशी करत होते. मला माहीत असलेल्या प्रेमापेक्षा हजार पटींनी जास्त प्रेम करणारे स्वामीजी मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिले नव्हते. नमस्कार करताना मला खूप शांत आणि समाधानी वाटलं. स्वामीजींना नमस्कार करताना ते पाठीवर प्रेमाने हात ठेवतात, पण असं वाटतं की त्यांचा स्पर्श आपल्या हृदयाला झालेला आहे. आपण स्वामीजींना नमस्कार करू शकतो ही केवढी मोठी भाग्याची गोष्ट आहे. मी माझ्या एका मित्राला सांगितलं की आपण सगळे कशा प्रकारे इथे नमस्कार करतो, तर तो मला म्हणाला की असं कसं शक्य आहे. तो म्हणाला की त्यांच्या सद्गुरूंना त्यांना लांबूनच नमस्कार करावा लागतो. जेव्हा त्यांचे सद्गुरू स्टेजवर येतात किंवा गाडीतून परत जात असतात तेव्हा लांबूनच तो हात जोडून नमस्कार करतो. सद्गुरूंच्या इतक्या जवळ जाण्याची त्यांना परवानगी नव्हती. आपल्याला इथे जे मिळतं आहे हे फार दुर्मिळ आहे हे माझ्या लक्षात आलं. स्वामीजी आपल्या प्रत्येकाचं आयुष्य घडवण्यासाठी किती कष्ट घेतात. आपल्या आयुष्यातल्या बारीक बारीक गोष्टींवर त्यांचं लक्ष असतं. मी जेव्हा पहिल्यांदा ज्ञानेश्वरी घेतली होती ती लहान अक्षरांची होती. त्यांनी ती बदलून मोठ्या अक्षरांची घेऊन येण्यास लावली. ते म्हणाले की ज्ञानेश्वरी शेवटपर्यंत आपल्या बरोबर राहणार आहे. जेव्हा आपल्या डोळ्यांची दृष्टी कमी होईल तेव्हा ज्ञानेश्वरी वाचायला त्रास होऊ नये, म्हणून ती मोठ्या अक्षराची असली तर जास्त सोयीचं होईल. यावरून स्वामीजींचं ज्ञानेश्वरीवरील प्रेम आणि ज्ञानेश्वरी शेवटपर्यंत आपल्या बरोबर राहावी अशी शिकवण माझ्या मनात कायम राहिली. मला भगवद्गीता ज्ञानेश्वरी वाचून फार काही कळत नसे, पण स्वामीजी जे सांगतात ते थोडंफार कळतं. सद्गुरु मुखातून श्रवण होणं हे किती महत्वाचं आहे हे कळायला लागलं. आम्ही काही मुलं एकदा माया अपार्टमेंटमध्ये सेवेसाठी गेलो होतो. तिथे स्वामीजींनी असं सांगून ठेवलं आहे की या मुलांना आल्यावर आधी खायला देत जावा. सकाळी सकाळी यांना भूक लागलेली असते, नाश्ता झाल्यावर मग ते सेवा करतील. स्वामीजी आपल्या सगळ्यांची किती काळजी घेतात. स्वामीजी आपल्याकडून शुद्ध परमार्थ करून घेतात आहे. स्वामीजी जो परमार्थ सांगतात तो अतिशय तर्कशुद्ध व लॉजिकल असा असतो. पण तो परमार्थ ते अतिशय भक्तियुक्त भावाने आपल्या समोर मांडतात. संप्रदायाची शुद्धी राखण्यासाठी ते सदा तत्पर असतात. आपला परमार्थ नेहमी शुद्ध असावा यासाठी स्वामीजी किती कष्ट करतात. आपल्या इथे जो परमार्थ सांगितला जातो हा बाहेर कुठेच श्रवण करायला मिळणार नाही अशी माझी खात्री आहे. पूर्व पुण्य कर्मांनी कदाचित एखादे सद्गुरू लाभतील देखील, पण स्वामीजींसारखे सद्गुरू लाभणं हे खूप भाग्याची गोष्ट आहे. त्यांनी मला खूप प्रेम दिलं, अनुग्रह दिला, हे माझे परम भाग्य आहे. स्वामीजी आपल्या सर्वांवर किती प्रेम करतात. आयुष्यात सर्व काही मिळू शकतं, पण असं प्रेम मिळणं खूप कठीण गोष्ट आहे. आपल्याला इथे ते प्रेम मिळत आहे, त्याचबरोबर मला इथे खूप मित्र देखील मिळाले. मी त्यांच्याकडून खूप शिकतो आहे. केंद्राबाहेर असे मित्र मिळणं खूप दुर्मिळ गोष्ट आहे. पूर्वी मी जसं जीवन जगत होतो त्यापेक्षा अतिशय उंचीवर जीवन जगण्याची प्रेरणा मला स्वामीजींकडून मिळाली. तसं साध्य होण्यासाठी ते आपल्याकडून साधना करून घेतात आहे. ते आपल्याला ध्यानाची गोडी लावतात. केंद्रात येण्यापूर्वी देवाऱ्यात जे फोटो ठेवले आहे ते म्हणजे देव, असा एवढाच अर्थ मला माहीत होता. पण मीच तो परमात्मा आहे असं स्वामीजींनी सांगितलं, नाहीतर हे सत्य करण्याची कुठली सोय नव्हती. स्वामीजी मोठ्या स्वामीजींची दिवस रात्र सेवा करतात आहे. किंबहुना सेवा म्हणजे काय हे त्यांच्याकडे बघून थोडंफार करण्याची शक्यता आहे. जीवनात छोट्या छोट्या कर्मांमध्ये सत्याने वागावं हे स्वामीजींनी शिकवलं. घरच्यांनी शिकवलं होतं की लहानपणी पैसे परत घेताना कमी तर आले नाही ना हे तपासून घेत जा नेहमी, पण पैसे परत घेताना जास्त तर आले नाही ना हे तपासून घेणं व नेहमी सत्य आचरण करावं हे स्वामीजींकडून झालेल्या श्रवणामुळे कळतं. स्वामीजी किती साधं जीवन जगतात. एकदा भुगावच्या शिबिरात ते आमच्याबरोबर पायऱ्यांवरती नाश्ता करायला बसले होते. त्यांनी आमच्याशी गप्पा मारल्या व प्रत्येकाची चौकशी केली. स्वामीजी इतकं साधं जीवन जगतात की एखाद्या नवीन व्यक्तीला कळणार देखील नाही की ते नाथ संप्रदायाचे अधिकारी आहेत म्हणून. स्वामीजींचा आणि केंद्राचा मला खूप आधार आहे. आपल्यासारखं केंद्र आणि आपले स्वामीजी हे जीवनात दुसरीकडे कुठेही नाही अशी माझी पक्की खात्री आहे. स्वामीजी आहेत, केंद्र आहे, म्हणून सर्व काही आहे, नाहीतर खरंच जीवनात काही नाही. स्वामीजींच्या शब्दात त्यांच्याजवळ असं मागणं मागावंसं वाटतं की तुमचं निरंतर सेवक व्हावे, तुमच्याच चरणी रमुनी असावे. स्वामीजी तुमच्याच चरणी आमचं मन रमावं व तुमचीच भक्ती आमच्याकडून व्हावी, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. हरिओम तत्सत.
शांत आणि अबोल असणाऱ्या सद्भक्त जयेशचं मनोगत खरंच खूप भावपूर्ण झालं. त्याची परमार्थाविषयीची तळमळ त्याच्या या मनोगतातून आपल्याला जाणवते. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ, त्याही मध्ये भाग्य सकळ तरीच सन्मार्ग लाभे. अशा या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर भगवत भक्ती करावी. काया वाचा आणि मने, पत्रे पुष्पे फळे जीवने, काहीतरी एका भजने सार्थक करावे. आपण देह मन बुद्धीने भगवंताला भजावं, त्यासाठी आपल्याकडे जे काही आहे ते भक्तीपूर्वक भगवंताला अर्पण करावं. ही भक्ती कशी करता येईल याचा विचार करताना असं वय वर्ष 25 ते 35 मधील साधकांनी असा विचार केला की आपण नवविधा भक्तीचा अभ्यास युवास्नेह या कार्यक्रमाच्या निमित्ताने करूयात. श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन हे भक्तीचे 9 प्रकार नवविधा भक्तीमध्ये सांगितलेले आहेत. समर्थ रामदास स्वामींनी श्रीमद दासबोध ग्रंथातील 4व्या दशकामध्ये नवविधा भक्ती सांगितलेल्या आहेत. या या नवविधा भक्ती या समासामध्ये एकूण दशकामध्ये एकूण 10 समास आहेत. त्यातील पहिल्या 9 समासांमध्ये क्रमाने नवविधा भक्तीवर सखोल मार्गदर्शन समर्थांनी केलेलं आहे. या प्रत्येक भक्तीचा अर्थ काय आहे, ती भक्ती कशी करायची, त्या भक्तीचं फलित काय हे या समासांमध्ये सांगितलेलं आहे. श्रवणापासून सुरुवात करून आत्मनिवेदनापर्यंतचा हा भक्तीचा प्रवास आहे. हे भक्ती प्रकार स्वतःमध्ये परिपूर्ण आहेत, तरीही ते तितकेच एकमेकाशी संलग्न आहेत. यातील कोणत्याही भक्तीच्या सहाय्याने भगवंताचं अनुसंधान आपल्याला राखता येतं. सर्व संतांनीच या भक्ती प्रकारांचा अवलंब केलेला दिसतो. संत तुकाराम महाराज, नामदेव महाराज यांनी कीर्तन भक्ती केलेली दिसते. जनाबाईंसारख्या गृहकाम करणाऱ्या भगिनींनी नामस्मरणाने भगवंताप्रती भाव राखला. गोंदवलेकर महाराजांनी रामनामाचं महात्म्य सांगितलं. या सर्वांची भक्ती अतिशय टोकाची होती, ज्यांनी त्यांना परमात्म्यापर्यंत जाता आलं. पण सर्वसामान्य माणसाच्या संतांकडे येण्यापूर्वीच्या भक्तीच्या कल्पना खूप साध्या असतात. जसं की श्रवण म्हणजे एखाद्या सप्ताहाला किंवा जन्मोत्सवाला होणाऱ्या कीर्तनाचं किंवा प्रवचनाचं श्रवण करणं, संकटात असताना मन शांत राहण्यासाठी आणि धीर येण्यासाठी भगवंताचं स्मरण करणं, देवपूजेच्या वेळेस अर्चन वंदन करणं. पण समर्थांना याहीपेक्षा अधिक आणि अधिक सखोल आणि याही पलीकडचा असा नवविधा भक्तीचा अर्थ अपेक्षित आहे. नवविधा या शब्दामध्ये येणारी 9 ही संख्या आपल्याला परिचयाची आहे. आपल्या धार्मिक उत्सवांमध्ये केलं जाणारं नवरात्र हे 9 दिवसांचं असतं. हे नवरात्र कधी देवीचं, कधी खंडोबाचं, तर कधी रामाचं असतं. त्या नवरात्रीत आपण त्या देवाचा जागर करतो, म्हणजेच त्या देवतेच्या ठिकाणी आपण सर्व भावाने जागे राहतो, त्याचं उत्कटतेनं स्मरण करतो. या काळात आपलं मन खूप प्रसन्न आणि भक्तिभावाने ओतप्रोत असं भरलेलं असतं. हा भाव प्रासंगिक न राहता जर आपल्याला नित्यनेमाने जोपायचा असेल तर समर्थांनी सांगितल्याप्रमाणे नवविधा भक्तींचा अभ्यास आपल्याला करता येईल. पण यातली एक प्रमुख अडचण अशी असते की आपले विचार आणि आपलं वर्तन यामध्ये विसंगती असते. कधीतरी आपण आपल्या स्वार्थासाठी किंवा आर्थिक फायद्यासाठी आपल्या मनाचं ऐकतो आणि ते सांगेल तसं वर्तन करतो, स्वतःचीच कीर्ती गातो. व्यावहारिक अर्थाने आपल्यापेक्षा जे कोणी श्रेष्ठ आहेत त्यांच्यापुढे आपण नम्र राहण्याचा प्रयत्न करतो. असं वर्तन घडल्यामुळे भगवत भावापासून आपण विचलित होतो. तेव्हा आपण आपलं जीवन प्रयत्नपूर्वक बदलावं अशी तीव्रपणे जाणीव आपल्यामध्ये निर्माण होते. मनात साठवलेल्या कितीतरी आवडी आणि समज बाजूला सारायचा आपण प्रयत्न करत असतो. हे करत असताना आपल्या देह मनबुद्धीची बाहेरची धाव बंद करून त्यांना आतमध्ये वळवण्यासाठी खूप संघर्ष आपल्याला करावा लागतो. पण स्वामीजींच्या आपल्यावरील प्रेमाने आणि कृपेने हा संघर्ष थोडासा सुसह्य होतो असं वाटतं. आजच्या या अभ्यासालाही त्यांच्या कृपेनेच बळ प्राप्त व्हावं अशी त्यांच्या चरणी मी प्रार्थना करते. नवविधा भक्तीमधली पहिली भक्ती श्रवण. श्रवण हा परमार्थाचा पाया समजला जातो. हा पाया जितका मजबूत तितकाच परमार्थ सोपा. आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसरा. संतांकडून घडलेल्या श्रवणाने आपल्याला उन्नत जीवन समजतं. मन शांत तृप्त आणि समाधानी होतं. आपल्या विचारांना दिशा मिळते आणि तत्काळ आपल्यामध्ये बदल घडायला सुरुवात होते. त्यांच्या निस्वार्थी आणि अनुभवांच्या वचनांवर आपली श्रद्धा बसते. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना या संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे घडवायचं काम हे या श्रवणाने होत असतं. खरं तर श्रवण भक्तीची ही पहिली पायरी स्वामीजींनी हाताचं बोट धरून आपल्याला चढवली हाताचं बोट धरून चढवली आहे असं वाटतं. ज्यांच्या उपदेशाने आपलं जीवन बदललं आणि आत्मज्ञान प्राप्ती हेच आपल्या जीवनाचं ध्येय निश्चित झालं, अशा संत सद्गुरूंचा आपण महिमा वर्णन करतो, त्यांचं गुण वर्णन करतो, त्यांच्या निस्वार्थी प्रेमाचं आपण वर्णन करतो. यालाच आपण कीर्तन भक्ती असं म्हणतो. प्रचलित अर्थाने होणाऱ्या कीर्तनात रामकृष्ण आदी चरित्रांचं गुणवर्णन केलं जातं. त्यांचं रूप, त्यांचे गुण, त्यांचा पराक्रम, त्यांचं प्रेम, त्यांची भक्ती याचं वर्णन केलं जातं. हे वर्णन करत असतानाच त्यांच्यातील काही गुण आपल्या अंगी बाणावेत असा आपण प्रयत्न करत असतो. सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया, हेच ध्यान खरोखरच सुंदर आहे असा आपला भाव असतो. हे सगुण कीर्तन करत असतानाच नकळत स्मरण राखलं जातं. या सगुण कीर्तनाच्या निमित्ताने एखादा मिळालेलं नाम आपल्याला स्मरत राहतं. ही तिसरी भक्ती स्मरण. खरं तर स्मरणाचा भावनेशी जवळचा संबंध आहे. एखाद्या गोष्टीच्या किंवा घटनेच्या खुणा आपल्या मनावर आणि शरीरावर उमटतात. म्हणूनच संत सांगतात की सर्व कर्म करत असताना आपण भगवंताचं स्मरण करावं, म्हणजे संसारातील बऱ्या वाईट घटनांचे तीव्र पडसाद आपल्या मनावर उमटणार नाहीत. अशा भक्तींपैकी श्रवणावर सद्भक्त गिरीश गोरे आज चिंतन प्रकट करेल. सद्भक्त गिरीश सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करतो. केंद्राच्या सर्व कार्यक्रमांमध्ये आणि सेवा कार्यामध्ये सद्भक्त गिरीशचा सहभाग असतो.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. श्रवण ह्या शब्दाचा जेव्हा विचार केला तेव्हा आधुनिक काळात ह्याला लिस्निंग म्हणजे हा गुण देखील आहे आणि कला देखील, स्किल अँड आर्ट, अशा दृष्टी दोन्ही विशेषणांनी आपण आपल्याला याच्याकडे पाहता येईल. जे काही आपल्याकडे सेन्सरी ऑर्गन्स आहेत त्याच्यामध्ये शब्द हे सर्वात प्रभावी माध्यम असं पाहिलं गेलं आहे. जर उद्या एका कंपनीमध्ये काही एक आर्थिक दृष्ट्या वेग आणायचा असेल तर सर्वात प्रथम काय करतात तर तज्ज्ञ लोकांना बोलवतात आणि काही एक वर्कशॉप घडवून आणतात. या वर्कशॉपचं माध्यम असं असतं की तज्ज्ञ लोक बोलतात आणि इतर सर्वजण ते श्रवण करतात आणि यामधून त्यांना असं अपेक्षित असतं की एक बदल घडून येईल आणि आर्थिक वेग जो अपेक्षित आहे तो प्राप्त होईल. जर सामान्यतः आर्थिक वेग प्राप्त व्हायला म्हणजे अर्थ प्राप्त व्हायला जर श्रवणाची गरज असेल तर जीवनाचा परम अर्थ जर प्राप्त व्हायचा असेल तर त्याला श्रवण हा पाया असेल ह्यात काहीच नवल नाही. अशा या परमार्थाचे जे मुख्य साधन सांगितलं गेलेलं आहे ते म्हणजे श्रवण. ह्याचा आज दोन प्रकारे विचार करण्याचा प्रयत्न करत आहे. एक म्हणजे हे श्रवण काय कसं जे आपण स्वामीजींकडून देखील ऐकलं आणि समर्थांनी देखील सांगितलंय आणि या श्रवणाचा स्वतःच्या जीवनावर काय परिणाम झाला याचा घेतलेला एक छोटासा आढावा. परमहंस रामकृष्ण एक गोष्ट सांगत असत. ते म्हणत असत की एक मुलगा गावाहून कलकत्त्याला आला आणि एक दोन महिन्यांनी त्यांनी आपल्या गावाला एक पत्र धाडलं की एक जोडी धोतर आणि संदेश एक मिठाई आहे ती कृपया पाठवून द्यावी. आता जर आता ते विचारत असत की जर हे पत्र वाचलं गेलं हो का नाही असं जर उत्तर द्यायचं असेल, जर हो असं उत्तर अपेक्षित असेल तर परिणाम दिसायला हवा की काही दिवसांनी संदेश आणि धोतर हे त्याच्याकडे धोतराची जोडी ही त्याच्याकडे पोहोचली गेली पाहिजे. जर तसं नसेल आणि जरी ते पत्र वाचलं गेलं तरी ते वाचलं गेलं असं म्हणता येईल का, तर याचं खरं उत्तर नाही आहे. त्याचप्रमाणे श्रवण ह्याचा साधनेच्या अंगाने विचार केला तर आपल्याला पाहता येईल श्रवण ह्याचा खरा अर्थ श्रवण ते ज्या अर्थाने सांगितलं गेलेलं आहे त्या अर्थाचं आकलन, त्याचं चिंतन, मनन आणि त्या या सगळ्याचा जीवनावर होणारा परिणाम या सर्वांना मिळून श्रवण भक्ती असं समर्थांनी संबोधलं आहे. श्रवण भक्ती याचा विचार एक परिपूर्ण साधना म्हणून समर्थांनी जसा केलाय तसा तो नवविधा भक्तीमधील एक पायाभूत अशी पायरी म्हणून देखील केला आहे. म्हणून जर समीकरणच मांडायचं झालं तर श्रवण भक्ती इज इक्वल टू श्रवण अधिक मनन अधिक निधिध्यास असं सामान्यतः करता येईल. अगदी पादसेवन भक्ती जरी पाहिली किंवा आपलं ध्यान जरी पाहिलं तरी प्रथम गुरुपदेश करतात. तो गुरुचा उपदेश शिष्याने ऐकायचा असतो. तो ऐकलेला उपदेश तो चिंतनात त्याच्या नेहमीच्या व्यवहारात ठेवायचा असतो. याचं स्मरण त्यांनी कायम ठेवून राहायचं असतं आणि मग तो जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा या सर्वांचं परिणाम म्हणून ध्यान साधत असतं. म्हणून पादसेवन जरी भक्ती झाली तरी तिचा परिपूर्ण पाया हा श्रवणातूनच जातो. असं हे श्रवण अर्थातच त्या त्या विषयाच्या तज्ज्ञांकडून करावं. म्हणून अर्थातच परमार्थाचं श्रवण हे सद्गुरूंकडून केलं जावं. असं एक इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की इवन इन गुड बुक्स द बेस्ट इज बिटवीन द लाईन्स. त्यामुळे हे शब्दांपलीकडचं जर खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं असेल तर सद्गुरूंच्या प्रत्यक्ष श्रवणाला पर्याय परमार्थात तरी दिसत नाही. तसंच सद्वस्तूकडे नेणारे ग्रंथ, उदाहरणार्थ गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, अशा ग्रंथांचं श्रवण असावं व श्रवणाकडे ही क्वालिटेटिव्हली पाहण्याची गरज आहे क्वांटिटेटिव्हपेक्षा. ज्याला स्वामीजी सारश्रवण करत जावं असं म्हणतात. मोठे स्वामी एक सारश्रवण कसं नसतं याची एक गोष्ट सांगत, ते म्हणाले की एका गृहस्थ जे दासबोधांचे अभ्यासक होते त्यांना त्यांनी सहज विचारलं की तुम्हाला दासबोधामधली सर्वात महत्वाची ओवी कुठली वाटते, तर ते म्हणाले धन्य भीम कुरंगुळा, कोरवड्यांच्या उदंड माळा, दहीवडे खाता सकाळ समाधान होय. तर स्वामीजी म्हणत असत की ही व्यक्ती खादाड दिसते, म्हणजे आपण आपल्या म्हणून श्रवण हे आपल्या पर्यायाने नसावं तर सांगणारा ज्या हेतूने सांगत आहे, ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात साता शते श्लोक 18 अध्याय देव बोलिले एक जे दुजे नाही, त्या एकाकडे लक्षितार्थ ठेवून आपलं अखंड श्रवण असावं. अजून एक असमर्थांनी आपल्या चांगल्यासाठी एक फार लाख मुलाची ओळी लिहिली की सेविलेची सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेची करावे. ज्याप्रमाणे अन्न हे आपण म्हणजे एक म्हणजे गरज म्हणून खातो, दुसरी म्हणजे आवड म्हणून पण खातो, आणि तिसरी गोष्ट म्हणजे ही गरज आहे आवड आहे तरी आपण किती सहजतेने इतके वर्ष खातो. ह्या सगळ्याचा जर विचार केला तर असं आपलं श्रवण असावं आणि ह्याच्यामध्ये खंड पडला. जसं आता पाणी कमी आहे अशी जरी पाणी कमी पडू शकेल अशी जरी भावना निर्माण झाली तरी आपण किती सावध असतो, तसं श्रवण जरा कमी पडायला लागलं आहे का काय अशी जर आपल्याला चाहूल लागली तर त्याप्रमाणे आपल्या ठिकाणी अस्वस्थता निर्माण व्हावी असं समर्थांचा सांगणं आहे. आपल्याला अर्थातच केंद्रामध्ये आल्यामुळे फार श्रवणाचा फार चांगला लाभ होतो. त्यामुळे स्वामीजी जर एक आढावा घेतला की आपण श्रवणातून काय काय मिळवलं तर स्वामीजी नक्की असं वाटतं की आत्मज्ञानासारखं ध्येय या काळात या जीवनशैलीत या कॉन्टेक्स्टमध्ये आम्हाला समोर आलं हेच एक आश्चर्य मानायला पाहिजे. तसेच तुमचे काही विचार हे अगदी हृदयात कोरले गेल्यासारखे राहिले. आपण म्हणता की मला बाह्यता जीवनात काहीच विशेष जिंकायचे नव्हते म्हणून मी कधीच काही हरलो नाही, या अशा वाक्यांच्या चिंतनामुळे कित्येक वेळेला अनावश्यक स्पर्धेतून आम्ही सहज निघालो. तसंच आपण म्हणता की कुठलाही प्रसंगी नेहमी विचार करावा की प्रसंगापेक्षा मी मोठा आहे. या अशा मनोवृत्तीमुळे कितीतरी कठीण प्रसंग सहज निभावता आले. आपण नेहमी सांगता स्वामीजी की सगळ्या गोष्टीचा पूर्ण विचार करून मग पावलं टाकावीत, फार तर सर्वात टोकाचं काय होईल ह्याचा एक अनुदर्शन घ्यावं आणि मग ती गोष्ट करावी. तसा एक प्रसंग घडला की कुठे एक इन्व्हेस्टमेंट करायची होती तर रिस्की करावी का नॉन रिस्की करावी, तर असा विचार झाला की रिस्की करावी आणि जे होईल ते होईल, फार तर काय हे सगळे पैसे जातील. आणि थोड्या दिवसांनी असं झालं की खरोखरच असं वाटायला लागलं की आता हे सगळे पैसे जाणार, तेव्हा मात्र मन हे अधिक चंचल झालं. जेवढं वाटलं होतं तेवढी तयारी कदाचित झाली नाही, मात्र काही दिवसांनी श्रवणाचाच प्रभाव म्हणून यातनं सहज बाहेर देखील पडता आलो. तसंच काही महिन्यांपूर्वी मी नोकरीमध्ये एक विशिष्ट गोष्टीमध्ये पारंगत होण्याकरता मला नोकरी बदलायची होती आणि मी तेव्हा राजीनामा दिला. आमच्या आयटी सेक्टरमध्ये 5 वर्ष एका कंपनीत राहणं म्हणजे मोठा काळ आहे, त्यामुळे आणि त्यानंतर मी सोडताना पण हे सोडताना मला मॅनेजर असं माझा म्हणाला की अरे तू कधीच काही माझ्याकडे मागितलं नाहीस, तू नेहमी तुझं काम ह्याचा होणारा कंपनीला उपयोग वगैरे असं अशाबद्दल बोलत राहिलास, तू कधी काही खुद्दा पैसे किंवा काय ऑनसाईड किंवा इतरांच्या तक्रारी पण कधी केल्या नाहीस, तुला काय हवंय ते सांग मी त्याचं पाहतो. तर हे ऐकून मला स्वामीजी असं वाटलं की मी जरा अंतर्मुख झालो आणि मला असं वाटलं की श्रवणामुळे हा एक जीवनावर प्रयोग झाला की जिथे शक्य तिथे देखील विशेष कोणालाही काही मागायचं नाही, यामुळे जिथे लोक निराशेने किंवा नाराजीने एक कंपनी सोडतात तिथे मी आपला सहज गुडविल ठेवून सहज त्यापासून बाजूला होऊ शकलो. आपण एका गुरुवारच्या सत्संगात म्हणाला होता स्वामीजी, समतोल आत्मज्ञान. कदाचित खरं म्हणजे आत्मज्ञान ही प्राप्ती ही एक अशक्य समतोल असण्याचं एक लक्षण मानता येईल. मात्र कदाचित स्वामी माधवनाथ यांचं जीवन जर आपण पाहिलं तर परमार्थ आणि संसार हा एका वेगळ्याच समतोल पातळीवर त्यांनी केला. त्याकडे तुम्ही आम्हाला निदर्शित करत असाल. आजच्या धकाधकीच्या जीवनात आम्हाला असं जाणवतं की मनाचा हाच समतोल फार गरजेचा आहे. आणि आपल्या गुरुवारचे प्रश्नोत्तर असो, आपले सत्संग असो, ह्यामधनं हा समतोल आम्हाला साधायला, माझ्यासारख्या अनेकांना साधायला उपयोग होतो आहे हे आता स्पष्ट जाणवतं. तसंच मागे वळून पाहिलं तर केंद्रातील श्रवणामुळे अंतरंगात एक सहृदय भावयुक्त अशी जागा निर्माण झाली आहे, जी कुठल्याही परिस्थितीत आम्हाला अविचल, अडोल आणि सम राहण्यास परावर्तित करते. मात्र आम्हाला आपल्या श्रवणातून हे लक्षात आलेलं आहे की ही सुरुवात आहे. हे आम्हाला तेषाम अंतकालेपी म्हणजे अंतकाळापर्यंत आम्हाला हीच गोष्ट अधिक सुदृढ आणि अधिक सखोल बनवायची आहे. तरी श्रवण, मनन, निधिध्यास आणि तत्परिवर्तित अशा प्रचितीचा हा प्रवास स्वामीमुखातून होणाऱ्या श्रवणातून आमचा असाच चालू राहो अंतकाळपर्यंत, हीच तुमच्या चरणी प्रार्थना.
सद्गुरुमुखातून घडलेला श्रवणाचा साधकाच्या जीवनाला कसा लाभ होतो हे गिरीशच्या अभ्यासपूर्ण चिंतनातून आपल्या लक्षात येत आहे. स्वामीजींच्या शब्दांनी जणू आपल्या विचारांची पकडच घेतली आहे. आपलं भाग्य असं थोर आहे की सद्गुरुमुखातून आपल्याला श्रवण घडत आहे. कानडिया, विठोबा कानडिया या त्यांच्या अर्थस्वरातूनच विठोबाची प्रेममूर्ती साकार झाली आहे. यानंतर सद्भक्त मंदार वझे आपल्याला एक भजन सांगणार आहे. आपण सर्वजण त्याच्या पाठोपाठ म्हणूयात.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आवडे हे रूप गोजीर सगुण, आवडे हे रूप गोजीर सगुण, पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा, जो मी तुझ पाहे पांडुरंगा, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे, लाचावले मन लागली से गोडी, लाचावले मन लागली से गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले, ते जीवे न सोडी ऐसे झाले, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे. तू का म्हणे आम्ही मागावे लढीवाळी, तू का म्हणे आम्ही मागावे लढीवाळी. पुरवावी आळी माय बापे, पुरवावी आळी माय बापे, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे. जो मी तुझ पाहे पांडुरंगा, जो मी तुझ पाहे पांडुरंगा, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे. आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे.
या भजनामध्ये आपण ऐकलं तसं आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीसाठी आपलं मन लाचावलेलं असतं. म्हणूनच भगवंताची आवड आपण मनाला लावली तर आपलं काम सोपं होईल. खरं तर या पांडुरंगाच्या भजनानी आपल्याला वारीत सामील झाल्यासारखं वाटलं. या वारीला लाखो वारकरी विठूच्या गजरात रमून जातात, भजन कीर्तनानी सांदुमून जातो. अशी ही कीर्तन भक्ती आपल्या आयुष्यात कशी साकारता येईल याच्याबद्दल सद्भक्त सौभाग्यवती आरती केंदुरकर आपल्याला चिंतन प्रकट करेल. सद्भक्त आरती लहानपणापासूनच केंद्रात येते. स्वामीजींच्या चरणी तिचा विनम्र असा भाव आहे.
परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथाय नमः. कीर्तन ही नवविधा भक्तीमधील दुसरी भक्ती सांगितली आहे. समर्थ म्हणतात, सगुण कथाया नाव कीर्तन, अद्वैत म्हणजे निरूपण, सगुण रक्षुण निर्गुण बोलत जावे. भगवंताची सगुण कथा म्हणजे कीर्तन, तर निर्गुणाचं निरूपण म्हणजे प्रवचन. कृत कीर्तयती पासून कीर्तन शब्द बनतो. कृत म्हणजे सांगणे, स्तुती करणे, कथन करणे. आपण पाहतो मंदिरामध्ये जे कीर्तनकार कीर्तन करतात ते किती तल्लीन होऊन भगवंताचं गुणवर्णन करतात. ते जे कीर्तन करतात त्यामध्ये श्लोक असतात, कथा असते, अभंग असतात, भजन असतं, नामस्मरण असतं, हरिनामाचा गजर असतो. आपल्याला जी व्यक्ती अतिशय आवडते तिच्या रूपाने गुणाने वागण्याने आपले अंतरंग भरून जाते. ते शब्दरूपाने बाहेर आल्याशिवाय राहत नाही. भगवंताचे स्वरूप, गुण, लीलाचरित्र, प्रेम याचे सतत निरूपण, वर्णन, कथन, गायन केले तर माणसाचे अंतरंग त्यांनीच भरून जाईल. त्याचा परिणाम म्हणून भगवंताप्रती प्रेम जागे होईल. भगवंताचे दर्शन घडण्यास भगवंतावर प्रेम करण्यासारखा दुसरा उपाय नाही. नवविधा भक्तीवर सखोल निरूपण करताना स्वामीजींनी सांगितलं होतं, एखाद्या भक्ताच्या ठिकाणी कीर्तन भक्ती कशी उदयाला येते. एखादा भक्त परमभाग्याने सद्गुरूंकडे येतो. त्यांच्या दर्शनाने, बोलण्याने, चालण्याने, त्यांच्या लीलांनी, गुणांच्या अंगाने, त्यांच्या आशीर्वादाने तो प्रभावित होतो. सद्गुरुमुखातून त्याला श्रवण घडते. सद्गुरूंनी सांगितलेला परमार्थ आणि स्वतःचे वर्तन, स्वतःचं आयुष्य याची तो तुलना करतो. त्याला खूप तफावत जाणवू लागते. सद्गुरूंकडून होणाऱ्या श्रवणाने त्याला सद्गुरूंचे विचार पटू लागतात. त्याचं चिंतन सुरू होतं. सद्गुरूंचं सुखावणारं दर्शन, त्यांचा मृदूपणा याबद्दल तो सर्वांना सांगतो. हे देखील कीर्तनच आहे. आपलं देखील हेच होतं. आपण देखील स्वामीजींच्या सान्निध्यात आल्यावर, त्यांच्याकडून श्रवण घडल्यावर आपल्या जवळच्या व्यक्तींना सांगतो. हे एक प्रकारे कीर्तनच आहे. भले ते आपल्या पातळीवरचं साधच असेल, त्यात अलंकारयुक्त भाषा नसेल, पण तरी देखील ते सद्गुरूंचं कीर्तन असतं. कारण कीर्तन म्हणजे काय? तर भगवंताच्या, सद्गुरूंच्या गुणांचं, त्यांच्या नामाचं, महात्म्याचं वर्णन, त्यांच्या कार्याचं वर्णन, त्यांनी अनेकांचा उद्धार कसा केला ते वर्णन. समर्थ म्हणतात, कीर्तने महादोष जाती, कीर्तने होय उत्तम गती, कीर्तने भगवत प्राप्ती यदर्थी संदेह नाही. कीर्तने वाचा पवित्र, कीर्तने होय सत्पात्र, हरि कीर्तने प्राणी मात्र सुशील होती. कीर्तने अव्यग्रता घडे, कीर्तने निश्चय सापडे, कीर्तने संदेह उडे श्रोतया वक्तयांचा. समर्थ म्हणतात, कीर्तनामध्ये मुखातून भगवंताचं, सद्गुरूंचं वर्णन केलं जातं, त्यांच्या गुणांचं चिंतन केलं जातं, त्यांना आठवलं जातं, आळवलं जातं आणि ते गुण आत्मसात करण्याचे प्रयत्न केले जातात. आजच्या आपल्या धकाधकीच्या आणि वेगवान जीवनात आपण पूर्णपणे गुंतलेलो असतो. अशावेळी भगवंताबद्दल, स्वामीजींबद्दल आपण कुणाशी बोलतो? केंद्रात येऊन स्वामीजींबद्दल अथवा स्वामीजींकडून श्रवण करतो तेव्हा रुळावरून बाजूला जाणारी आपली गाडी पुन्हा एकदा रुळावर येते. कीर्तन भक्तीचे उदाहरण द्यायचे झाल्यास संतश्रेष्ठ तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांच्या मुखातून सतत भगवत प्रेमाने भरलेले भगवंताच्या पांडुरंगाच्या गुणाचे वर्णन करणारे अभंग असत. देहभान हरपून ते अभंग म्हणत असं आपण ऐकतो. स्वामी मकरंदनाथ, स्वामी माधवनाथांच्या आठवणींमध्ये किती रंगून जातात हे आपण पाहतो. गुरुवारच्या सत्संग केंद्रातील आठवणी ही स्वामीजींनीच सुरू केलेली संकल्पना आहे. ते स्वामीजींचं आपल्या सद्गुरूप्रतीचं कीर्तन आहे. आपल्या दैनंदिन जीवनात काही कीर्तन भक्ती घडते का यावर विचार केला तर जाणवतं की केंद्रातून निघाल्यानंतर अनेकदा त्यांचं ते शांत मोहक रूप, नमस्कार केल्यानंतर त्यांच्याकडून जाणवणारं प्रेम, या गोष्टी मनात राहतात आणि जवळच्या लोकांना सांगितल्या जातात. सद्गुरूंचं निस्वार्थी प्रेम जाणवून नकळतपणे उत्स्फूर्तपणे होणारं गुणवर्णन हे शिष्याकडून होत राहतं. भूगावमधील साधना शिबिरात सद्गुरू स्मरणाचा कार्यक्रम असतो. त्यामध्ये प्रत्येक जण आपले सद्गुरूंविषयीचे अनुभव, आठवणी सांगतो. त्यामध्ये फक्त स्वामीजीच भरून राहिलेले असतात. सर्वजण रंगून जातात आणि तो कार्यक्रम संपूच नाही असं वाटत राहतं. सद्गुरूंच्या काही आठवणी अशा असतात की ज्या आपल्याला सतत आठवून त्यात रममाण व्हायला होतं. त्या आठवणींमधून आपण पुन्हा पुन्हा सद्गुरूंना, स्वामीजींना आठवतो. आपल्याला त्यांच्या प्रेमाची पुन्हा पुन्हा जाणीव होत राहते. साधारण 2 वर्षांपूर्वीचा अनुभव आहे. खूप दिवसांपासून मनात येत होतं की स्वामीजींनी आपल्याशी पर्सनली काहीतरी बोलावं. मनातल्या मनात तर आपण त्यांच्याशी खूप बोलतो, पण प्रत्यक्ष त्यांनी बोलावं. साधना नीट करत नाही म्हणून रागावले तरी चालतील, परंतु काहीतरी बोलावं अशी खूप इच्छा होती. नोव्हेंबरमध्ये नागपूर आनंद यात्रेला जाण्यासाठी स्वामीजींना एअरपोर्टवर सोडण्याची सेवा अभिजित व मला मिळाली होती. गाडीमध्ये स्वामीजी आणि मधुराताई विविध विषयांवर बोलत होते. अभिजित सांगत होता की मी कसा शिक्षण आणि नोकरी असं करत जबलपूर, नागपूर, औरंगाबाद, मुंबई आणि मग पुणे असं फिरत फिरत आलो. तेव्हा स्वामीजी मला म्हणाले, बघ तो तुझ्यासाठी कुठून कुठून फिरत आला, त्याने तुझ्यासाठी काय काय केलंय. त्यानंतर देखील 8-10 दिवस स्वामीजींची खूप तीव्रतेने आठवण येत होती. त्यांच्याशी बोलावंसं वाटत होतं. सारखं मनात येत होतं की स्वामीजी, मी अजिबात कोणी महत्वाची व्यक्ती नाहीये, चांगली साधक देखील नाहीये, पण तरी देखील तुम्ही माझ्याशी थोडं बोलावं अशी माझी खूप इच्छा आहे. त्यानंतर सिंहगड रोड येथील केंद्राचा सोहम ध्यान साधना मेळावा होता. कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर उभो होतो. स्वामीजी बाहेर आले, आम्ही हात जोडून उभे राहिलो. स्वामीजी 1-2 व्यक्तींशी बोलले आणि थेट माझ्याकडे आले. माझ्या जोडलेल्या हातावर हात ठेवला आणि म्हणाले, अगं मी परवा गाडीमध्ये अभिजितबद्दल म्हणालो, पण तू सुद्धा केंद्रात येत राहिलीस ना. हे ऐकून स्वामीजी, माझ्या मनात चाललेली प्रचंड तळमळ होती. माझ्या मनात जे काही होतं ते तुम्ही जाणलं आणि माझ्यासारख्या यक्कश्चित साधिकेची इच्छा पुरवली. नागपूर आनंद यात्रेहून आल्यावर देखील इतकी क्षुल्लक गोष्ट स्वामीजींच्या लक्षात राहिली. किती काळजी घ्यावी सद्गुरूंनी भक्ताची. स्वामीजी इतकं भरभरून देत आहेत की त्यांच्याविषयी कितीही बोललं तरी ते कमीच आहे. आपल्या आयुष्यात अशा सद्गुरुप्रेमाने भरलेल्या आठवणी असतात ज्या आपण नेहमी आठवतो आणि सांगतो आणि एक प्रकारे सद्गुरूंच्या जवळ राहतो. भगवंताचे प्रेम लागले तर मनावर भगवंताचा रंग चढतो. भगवंताचे प्रेम लागण्यास कीर्तन करण्यासारखा रसमय उपाय नाही. मन भगवंताने भरले की आत बाहेर भगवंतच दिसू लागतो. स्वामीजी, तुम्हाला अभिप्रेत असलेली साधना, केंद्रातील उपस्थिती, तुमची सेवा अजून अजून वाढत जावो. प्रत्येक प्रसंगात प्रथम तुमचं स्मरण होवो आणि तुम्हाला अपेक्षित असलेली कीर्तन भक्ती करता करता आत्मज्ञानापर्यंत आमची मजल जावो अशी तुमच्या चरणी प्रार्थना.
सद्भक्त आरतीने आता सांगितलं की स्वामीजी आपला भाव कसा जाणतात आणि राखतात यावरून एक छोटासा प्रसंग आठवला. मागच्या महिन्यात एका गुरुवारच्या सकाळच्या सत्संगाला काहीतरी प्रापंचिक कारणांनी माझं मन खूप अस्वस्थ होतं आणि तसंच येऊन मी केंद्रात बसले होते. त्या दिवशी नमस्काराचा वार होता आणि मी स्वामीजींना नमस्कार करून निघाले तर ते म्हणत ते मला म्हटले हं हे घे असं म्हणत त्यांनी माझ्या हातामध्ये फूल ठेवलं. खरं तर माझ्यासाठी ही प्रसाद भेट म्हणजे जणू काही स्वामीजींनी मला त्या विचारामधून बाहेर येण्यासाठी बळ दिलं होतं असं मला वाटतं. त्या क्षणी माझं मन त्या विचारांच्या ओझ्यातून हलकं झालं. तो पूर्ण दिवसच मी खूप एका वेगळ्याच आनंदात होते. इथून पुढे कुठल्या तरी क्षुल्लक कारणांवरून मनाचं स्वास्थ्य बिघडून घ्यायचं नाही हा विचारही त्याच दिवशी पक्का झाला. खरं तर आपल्या सर्वांकडेच अशा प्रकारच्या स्वामीजींच्या आठवणी असतात. इथे कित्येक साधक मंडळी अशी देखील आहेत ज्यांच्याकडे परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या देखील आठवणी आहेत. संत आणि सद्गुरूंच्या आठवणी म्हणजे तरी काय असतं तर ते एक प्रकारचं स्मरणच असतं. या स्मरणामधून आपल्या चित्तवृत्ती खूप शांत आणि तरल होतात. त्यांनी सांगितलेल्या विचारांची परत एकदा उजळणी होते. त्यांनी सांगितलेल्या बोधाची आठवण होते. नवविधा भक्तीतली ही तिसरी भक्ती स्मरण. यावर सद्भक्त रोहित कुलकर्णी आपलं चिंतन प्रकट करेल. सद्भक्त रोहित हा CS झालेला आहे आणि त्याच क्षेत्रामध्ये तो स्वतःची प्रॅक्टिस करतो. तो देखील लहानपणापासून त्याच्या आजीबरोबर आणि आईबाबांबरोबर केंद्रात यायला लागला. सद्भक्त रोहित आता आपलं चिंतन प्रकट करेल.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. युवास्नेहाच्या निमित्ताने गेले 2 महिने चिंतन साधनेकरिता घेतलेला विषय म्हणजे विष्णुस्मरण. परमात्म प्राप्तीकरिता सर्व संतांनी अनुसरलेला प्रूव्हन टेस्टेड आणि 24 कॅरेट प्युअर मार्ग म्हणजे नवविधा भक्ती. साधना करण्याकरिता किंवा परमार्थ रुजू होण्याकरिता स्मरण किती महत्वाचं आहे हे आपल्या केंद्राच्या 5 मध्यवर्ती संकल्पांमध्ये त्याचा समावेश असल्याने आपल्याला समजते. स्मरण राहण्याकरता प्रामुख्याने सांगितली आणि अवलंबिली जाते ती साधना म्हणजे नामस्मरण. व्यावहारिक जीवनामध्ये नाम व त्यामुळे अपेक्षित असलेले भगवंताचे स्मरण होण्याकरता कशा युक्त्या वापरल्या जातात हे आपल्या सर्वांना परिचयाचे आहे. आपण एखाद्या वास्तूला भगवंताचे नाव दिलेले पाहतो. यामागची भूमिका म्हणजे ती वास्तू पवित्र असून भगवंताची आहे आणि भगवंताची कृपा म्हणून मी तिथे राहत आहे असा भाव राखायला मदत होते. आपण व्यवसायाला भगवंताचे नाव देताना आपला हा व्यवसाय मी भगवंताची सेवा म्हणून करत आहे असा त्या व्यावसायिकाची धारणा असते. आणि अगदी आपल्या परिचित गोष्ट म्हणजे आपण आपल्या मुलांना भगवंताचे नाव देतो. यामागचा उद्देश देखील स्मरण देवाचे करावे, नाम अखंड जपत जावे हा असतो. यात एक विनोदी वळण घेणारा पण खरा असलेला भाग म्हणजे माझ्यासारखी खोडकर मुले असतील आणि आमची नाव भगवंताच्या नावाने ठेवले तर आई वडील शाळेतील शिक्षक यांचे अधिक नामस्मरण होते असे दिसते. हेच एक कारण आहे म्हणून स्वामीजी माझ्या मुलाचे नाव भगवंताच्या नावामागे ठेवावे म्हणून मी थोडा आग्रही होतो. नामस्मरण भक्तीचा अभ्यास करण्याकरता दासबोधातील नामस्मरण हा 4थ्या दशकातील 25 श्लोकांचा 3रा समास घेतला. त्याबरोबर साधक संजीवनी व संजीवनी गाथेतील काही अभंग बघायला सुरुवात केली तेव्हा असं जाणवलं की बहुतांशी अभंग आपण प्रत्येक भक्तीशी रिलेट करू शकतो. समासाच्या पहिल्या श्लोकामध्ये देखील समर्थ कीर्तन भक्तीची आठवण करून देत या सर्व भक्तींचा एकमेकांवर कसा इंटरडिपेंडन्स आहे हे दाखवतात. दुसऱ्या श्लोकामध्ये समर्थ सांगतात स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान। स्मरण देवाचे करावे, लहान असल्यापासून केंद्र म्हणजे वेगळी काही गोष्ट आहे असे कधी जाणवलेच नाही। केंद्र म्हणजे तिथे बालकेंद्र चालते, तिथे आपले मित्र आहेत, प्रार्थना म्हणायच्या, गोष्टी ऐकायच्या, डब्बा खायचा आणि संपल्यावर धावत धावत स्वामीजींना नमस्कार करायचा आणि प्रसाद मिळवायचा, एवढेच माहीत होते। या टाइमटेबलमधून केंद्र ही आपल्या आयुष्याला संस्कार घडवण्याची, आपलं आयुष्य अधिक पवित्र, सुसूत्र, भावनिक अंगाने उंच करायला शिकवणारी जीवनावश्यक गोष्ट आहे हे कळायला थोडा वेळच लागला असं वाटतं। सावधपणा हा देखील केंद्रातूनच शिकून त्यांनी योग्य मार्गस्थ होणे याला देखील थोडा वेळ लागला। जसे जसे केंद्रात श्रवण घडू लागले, त्यावर चिंतन करायचा प्रयत्न केला जाऊ लागला, स्वामीजींचा सहवास घडू लागला, तो मिळावा, त्यांचे दर्शन व्हावे म्हणून धडपड केली जाऊ लागली, दर्शन कुठल्या भावानी घ्यावे हे स्वामीजींकडून कळू लागले, तसे तसे स्वामीजी तुम्ही आणि भगवंत एकच आहात ही भावना अगदी पक्की होऊ लागली। घरात कुठलेही धार्मिक कार्य असेल, जिथे भगवंताची प्राणप्रतिष्ठा केली जाते, तिथे तुमचीच उपस्थिती प्रकर्षाने अनुभवाला येते। या धार्मिक विधी म्हणजे तुमचीच पाद्यपूजा करत आहोत हा भाव धरायचा प्रयत्न असतो। यामुळे समर्थांनी स्मरण देवाचे करावे या श्लोकातील देव स्वामीजीच आहेत ही माझी खात्रीशीर धारणा आहे। अखंड नाम जपत जावे, नामस्मरण या साधनेविषयी अभ्यास करत असताना गोंदवलेकर महाराजांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। शुक्रवारच्या कार्यक्रमात ऐकल्याप्रमाणे नाम सदा बोलावे, भावे गावे, जनाशी सांगावे, हाची सुबोध गुरूंचा, नामा परतेन सत्य मानावे। समासाच्या द्वारे समर्थ रामदास स्वामी देखील आपल्याला हेच सांगतात, नाम प्रातःकाळी, मध्यानकाळी, सायंकाळी अर्थात सर्व काळी घेतले पाहिजे। जागृतीमध्ये तर नामस्मरण चालू असलेच पाहिजे, पण त्याचबरोबर हरुषकाळी, विषमकाळी, पर्वकाळी, प्रस्तावकाळी, विश्रांतीकाळी, निद्राकाळी नामस्मरण करावे असा एक बेंचमार्क आपल्यासमोर समर्थ सेट करून देतात। पुढे ते म्हणतात, कोणत्याही मनस्थितीमध्ये, देहाच्या व बुद्धीच्या परिस्थितीमध्ये नामस्मरण हाच एक उपाय व साधना आहे। संपत्ती अथवा विपत्ती जैसे पडेल काळगती, नामस्मरणाची स्थिती सांडूच नये। अनेक प्रवचनांच्या माध्यमातून आणि अनुषंगिक साधनेमधून स्वामीजींनी आपल्याला नामाबद्दल मार्गदर्शन केले आहे आणि ते आपल्याकडून नामस्मरण करूनही घेतात। नाम घेणारा मी, ज्याचे नाम आपण घेत आहोत तो भगवंत आणि नाम हे एकरूप आहेत या बोधापर्यंत स्वामीजी पोहोचायला सांगतात आणि आपल्याला घेऊन देखील जातात। नामस्मरण करण्याचा फायदा काय आहे असे सांगताना आपले स्वामीजी म्हणतात, जन्मजन्मांचे आणि ह्या जन्मामधल्या कर्मांचे परमार्थाला प्रतिकूल असे झालेल्या संस्कारातून शुद्धतेच्या दिशेने वाटचाल घडवण्याचे काम नामस्मरण करते। म्हणून समर्थ अशा नामस्मरणाने काय होते असे सांगताना ते समर्थ शेवटच्या दोन चरणांमध्ये सांगतात, ते म्हणजे नामस्मरणही पावावे समाधान। पुढच्या श्लोकामध्ये समर्थ नामाचे काही व्यावहारिक फायदे दर्शवून देताना म्हणतात, नामे संकटे नासती, नामे विघ्ने निवारिती, नामस्मरणे पाविजेती उत्तम पदे। याचबरोबर जे अनेक लौकिक फायदे समर्थांनी सांगण्यामागची त्यांची काय भूमिका असेल असे चिंतन करताना वाटले, नामामुळे आपल्याला भगवंताची सतत आठवण असते, भक्तिभाव जागृत असतो, त्यामुळे आपल्याला आपल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्यांची तीव्रता मावळते आणि कुठल्याही प्रसंगाला शांतपणे तोंड देण्याची मनस्थिती तयार होते। म्हणून व्यावहारिकदृष्ट्या नामस्मरण आपल्याला शांत राहण्यास मदत करते असे दिसते असे समर्थांना म्हणायचे असावे। पुढे समर्थ नामस्मरणाचे महात्म्य सांगत असताना भक्त प्रल्हादांपासून वाल्मिकी ऋषींपर्यंत उदाहरण देतात। नामस्मरण हा स्मरण या संकल्पनेचा एक भाग आहे। नामस्मरणातून काय साध्य व्हायला पाहिजे तर ते म्हणजे स्मरण। त्यामुळे स्मरण ह्या विषयावर पण एक स्वतंत्र चिंतन करायचा प्रयत्न केला। स्मरण तयाचे होता साचे चित्ती हर्ष नमावे, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे। स्मरण ही आपल्या सर्वांना खूप आवडणारी साधना आहे, त्यांनी खूप शाश्वत समाधान वाटते। स्वामीजींच्या स्मरणामध्ये त्यांच्याशी झालेला संवाद, प्रवचनात सांगितलेल्या गोष्टी, ते करवून घेत असलेली नियमित आणि अनुषंगिक साधना, स्वामीजींची पाद्यपूजा, त्यांची प्रेमळ मुद्रा, आशीर्वादाकरिता उंचावलेले हात, त्यांची सलगी देणं, स्वामीजींचं खळखळून हसणं, प्रवचनामधील त्यांचा गंभीर स्वर, स्वामी माधवनाथांच्या आठवणीत होत असलेली स्वामीजींची व्याकुळ स्थिती, अशा अनेक छटांचं स्मरण होत गेले। खूप काळ आनंदात गेला। स्वामीजी तुमचे स्मरण बऱ्याच वेळेला असते, दर वेळेला मनाचा क्षीण नाहीसा होऊन एक उत्साह वाढतो। कठीण प्रसंगांमध्ये तुमचे आश्वासक आशीर्वाद तर आनंदाच्या क्षणांमध्ये तुमच्या उपदेशाचे स्मरण होते. ह्यात कठीण प्रसंगात निश्चित स्मरण असते, पण आनंदाच्या क्षणांमध्ये हे क्षण म्हणजे तुमचीच कृपा आहे हा भाव त्वरित रजिस्टर होत नाही, त्याचा प्रयत्न चालू आहे. नामस्मरणाच्या साधनेकरिता नाम कोणाचे कसे घ्यावे यावर समर्थ म्हणतात, सहस्त्र नामांमध्ये कोणी एक म्हणता होतसे सार्थक, नामस्मरता पुण्य श्लोक होई जे स्वये. स्वामीजी चिंतनाच्या निमित्ताने ही साधना अनुषंगिक रीतीने करण्याकरता मी गाडी चालवत असताना तुमचा पॅसिव्ह प्रेझेन्स एस्टॅब्लिश व्हावा अशी प्रार्थना केली. गाडीमध्ये तुम्ही आणि मी बरोबर आहोत आणि केंद्रात तुम्ही आमच्याकडून करवून घेता तसे नामस्मरण तुम्ही माझ्याकडून करवून घेत आहात असा भाव धरला. तुम्ही सांगताना मनोमन आणि एक नाम मोठ्याने असे बरेच प्रवास नाम घ्यायचा प्रयत्न केला. याचे दडपणही येत, तेव्हा सत्संगाची सीडी, तुमचे अभंग ऐकणे, कधी कधी ते म्हणणे तर कधी कधी नुसताच शांत बसून प्रवास करत असे. तुमच्या अखंड स्मरणामध्ये राहायचा खूप प्रयत्न केला. मोठ्या कार्यक्रमानंतर केंद्राला असणारी सुट्टी, तुम्हाला आवश्यक असलेली विश्रांती, फिजिकल नमस्कारांची कमी झालेली संख्या यांनी तुमच्याप्रती ओढ वाटून क्वचित व्याकुळ होत असे व बहुतांशी स्मरण राखायचा प्रयत्न करत असे. आपली सद्गुरू माऊली ही खूप कृपाळू आहे. या अभ्यासाचा प्रसाद म्हणून एक प्रसंग सांगावासा वाटतो. 2 आठवड्यांपूर्वी मला स्वामीजी आणि मधुरा मावशीला एका लग्नाला घेऊन जाण्याची सेवा मिळाली. या निमित्ताने मी ज्या सीटवर स्वामीजी बसून नाम सांगत आहेत अशी कल्पना करायचो त्याच सीटवर स्वामीजी आज स्वतः बसले होते. अनेक वेळेला स्वामीजी आपल्याबरोबर गाडीत आहेत असा भाव धरायचा प्रयत्न करणाऱ्या साधकाला हा खूप खूप मोठा प्रसाद होता. तो प्रवास अजून चालूच आहे असं मला वाटतं. मी स्वामीजींना सांगितलं की स्वामीजी, मी नुकताच या युवास्नेहाच्या निमित्ताने असा अभ्यास करत होतो आणि आज खरंच तुम्ही बसलात. ते हसले. स्वामीजींना सोडताना मी त्यांना म्हणालो, स्वामीजी मी हा प्रवास खूप काळ लक्षात ठेवीन. तेव्हा स्वामीजी प्रसन्न नजरेने माझ्याकडे हसत पाहत म्हणाले, अरे रोहित. आणि स्वामीजींनी माझा डावा खांदा घट्ट पकडला. नंतर ते काही क्षण ते माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत होते. खरं म्हणजे वर्षाव ही खूप अलीकडचा शब्द आहे. आणि मी मात्र प्रत्येक थेंब गोळा करायचा प्रयत्न करत होतो. प्रार्थना हीच की हे क्षण कधीच संपू नयेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, पुढा स्नेह पाझरे, मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे, कृपा आधी. अगदी तसेच. स्वामीजी, तुम्ही सांगितलेली साधना व तुम्हाला अभिप्रेत असलेली कृती असलेल्याच कृती आमच्याकडून घडोत, याकरता आम्हाला शक्ती आणि सद्बुद्धी द्या. आम्हा सर्वांचा सर्व काळ आपल्या स्मरणात जावो. आमच्या आयुष्यातील अधिकाधिक वेळ आपल्या व आपल्या कार्याच्या सेवेमध्ये व्यतीत होवो हीच कळकळीची प्रार्थना आहे. शेवटी तुमच्या चरणी तुमच्याच अभंगाच्या आधारानी प्रार्थना करतो. मज मनी गुरु राव, ध्यानी गुरु राव, चिंतनी गुरु राव, रूप राहो. मज भाव गुरु राव, देव गुरु राव, भव गुरु राव, ऐसे होवो. भव गुरु राव, ऐसे होवो. हरिओम तत्सत.
नवविधा भक्तींमधल्या पहिल्या 3 भक्तींचा आज आपण अभ्यास केला आहे. यापुढच्या भक्ती पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन याचा देखील अभ्यास युवास्नेहच्या पुढच्या कार्यक्रमांमध्ये आपण करणार आहोत. या अभ्यासातून आपलं मन अधिक शुद्ध आणि पवित्र व्हावं, भगवत प्रेम वाढावं अशी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करते. यानंतर या वयोगटाचे मार्गदर्शक श्री गजाननदादा कुलकर्णी यांना मी अशी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं.
सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज 25 ते 35 या वयोगटातला युवा स्नेह मला जेव्हा या गटाबरोबर काम नाही म्हणता येणार, पण राहायची जेव्हा संधी मिळाली तेव्हा मला खरंच या वयोगटात आल्यासारखं वाटलं. जसा एक हेवा वाटावा असा हवा योगट की ज्याच्यामध्ये उत्साह खूप असतो, ज्याच्यामध्ये परिपक्वता ही आलेली असते. असा अतिशय सुंदर ज्याच्यामध्ये भविष्य काळामध्ये थोडी उत्सुकता असते असा हा वयोगट. मलाही परत भूतकाळात जाऊन जे 25 ते 35 या वयोगटातलं माझं जे जीवन होतं त्याच्या थोड्या आठवणी मला आल्या. हा खरोखरच जीवनातला सुवर्ण काळ होता. त्यावेळेला आम्ही स्वामींच्याकडे जायचो. भाग्य होतं ते खरं की या वयोगटात तुम्हाला जसे स्वामीजी मिळाले तसेच आम्हालाही स्वामीजी मिळाले. एक वेड लागणं ज्याला म्हणता येईल असं वेड लागणं, सहज वेड लागणं, ते स्वामीजींचंच सामर्थ्य होतं असं त्यावेळेला होत असे. मला आठवतंय की केंद्र जे असायचं दुपारचं केंद्र असायचं, दुपारच्या केंद्रात आम्ही वेळ मिळाला की जायचो. संध्याकाळचं केंद्र असायचं, संध्याकाळचं केंद्र कधी पहिणीटकरांच्याकडं नंतर शेखर परमसपांच्याकडे असायचं, तिथं जायचो. ते 6 ते 8 साडेआठ पर्यंत केंद्र चालायचं. ते झालं की स्वामींचं 9:30 प्रवचन असायचं. त्या 9:30 प्रवचनाला जायचो. ते प्रवचन 9:30 ते 10:15 झालं की मग स्वामीजींना नमस्कार करण्यासाठी म्हणून बागेश्वर निवासमध्ये यायचो. आम्ही मुलं ज्याला म्हणता येईल त्याला जे 25 ते 35 20 ते 30 हा जो होता यांची एक वेगळी कॅटेगरी त्याला होती. त्यांचं नाव होतं मुलं. आणि ही जी मुलं ही जी कॅटेगरी होती ही मुलं ही स्वामींच्या खूप जवळ होती. स्वामींचं एक विलक्षण प्रेम या मुलांवरती असं होतं. स्वामींच्याकडे त्यांचा ऍक्सेस सहज असायचा. म्हणजे मला असं आठवतंय की ज्यावेळेला स्वामीजींना पहिल्यांदा हार्ट अटॅक आला होता त्यावेळेला स्वामीजींना भेटायला सगळ्यांना बंदी होती. फक्त एकाच वयोगटाला तिथं जायला प्रवेश होता तो म्हणजे मुलं. स्वामीजी त्यांना बोलून घेत असत आणि संध्याकाळी 6 वाजता 7 वाजता असं स्वामींच्या बरोबर गप्पा विनोद असं होत असे. याच वयामध्ये हे मगाशी जे सांगत होतो की 9:30 ते 10:15 प्रवचन, 10:15 प्रवचन झालं की आम्ही भागेश्वर निवासमध्ये जायचो. भागेश्वर निवासमध्ये स्वामींना नमस्कार करायचा खाली आणि नंतर आमच्या इथं आपल्या इथं एक खापर्डे म्हणून यायचा. त्या खापर्डेला सोडायला दारुवाला फुलाच्या इथं जायचो. अर्थातच आमच्या सगळ्या वयोगटाचं जे नेतृत्व होतं ते स्वामींच्याकडे होतं. आणि मग सदाशिवपेठेमधनं दारुवाला पूल आणि दारुवाला पुलावरनं मग घरी असा हा प्रवास हा त्यावेळेला व्हायचा. रविवारचा दिवस तर पूर्ण वेळ केंद्रात असल्यासारखंच व्हायचं. घरच्यांनी जवळपास ज्याला सोडून दिलं असं ज्या म्हणता येईल तशा कॅटेगरीमध्ये ते होतं. मलाही सहजच या 25 ते 35 या वयोगटाबरोबर राहताना मला सगळ्या दिवसांची फार प्रकर्षाने आठवण झाली. आपण आज जे केंद्र ऐकलं ते खरंच फार भावपूर्ण फार सुंदर असं केंद्र होतं. मी जेव्हा यांच्या बरोबर होतो एक गोष्ट जाणवली की यांचं आयुष्य हे खूप फास्ट असं आयुष्य आहे. की यांना वेळ किती मिळतो याचा शोध घ्यायला लागेल असं आहे. घरातल्या जबाबदाऱ्या, नोकरीचा वेळ ठरलेला नाहीये, मुलांच्या जबाबदाऱ्या, अशा प्रकारचं फास्ट जीवन असून सुद्धा देखील यांचं केंद्राच्या बद्दलची जी तळमळ आहे ती विलक्षण होती. जी कमिटमेंट आहे ती फार सुंदर अशी कमिटमेंट होती की कोणीही कधी कारण सांगितलं नाही की आज नको यायला. जमलं नाही तर परत संध्याकाळी कधीतरी भेटणं हा जो एक उत्साह जो होता, ही जी एक तळमळ होती ही खरोखर मनाला लोभवणारी अशी तळमळ होती. जयेशचं जे झालं मला फार भावपूर्ण असं वाटलं. जयेश तो नाशिकचा, कदाचित नाशिकला भाव जास्त होत असेल असंही असेल. कारण स्वामीजी पूर्वी म्हणत असत की बारामतीला गेलं, नागपूरला गेलं की मला माहेरी गेल्यासारखं वाटतं. याचं कारण पुण्याचं वातावरण थोडं वेगळं आहे. मी मध्ये एक विनोद वाचला होता की पुण्यात मुंबईसारखं ईस्ट आणि वेस्ट अशा पाट्या का नसतात. तर त्यावरती पुणेकर म्हणतो त्याची काय गरज आहे, आम्हाला दिशा कळतात. आणि दुसरं असं की आम्ही म्हणू ती पूर्व दिशा असते. जयेशचं जे भावपूर्ण असं जे मनोगत होतं त्याने आपल्या हृदयातला भाव देखील जागृत झाल्याखेरीज राहत नाही. त्यानंतर जे काय गिरीश, आरती आणि रोहित या तिघांनी जे काय त्यांचं चिंतन प्रगट केलं, श्रवण, कीर्तन आणि स्मरण या तिघांवरचं जे त्यांचं मनोगत होतं, त्यांचं जे चिंतन होतं तेही फार सुंदर होतं. मला गिरीशचं जी त्यांनी गोष्ट सांगितली होती श्रवणाच्या बाबतीतली रामकृष्ण परमहंसांची, की श्रवण पूर्ण झालं हे केव्हा समजायचं, जर का त्याचं आचरणच जर ते आलं तर ते पूर्ण झालं असं समजायचं. आपण श्रवण करतो त्याचं कळतं, त्याचं थोडंफार चिंतन होतं, त्याच्या पुढची जी पायरी आहे की ते आचरणात सगळंच्या सगळं येणं. कारण जोपर्यंत आचरणात येत नाहीये तोपर्यंत त्याचा अर्थ कळला, त्याचा अनुभव घेतला असं होत नाही. जसं व्हॉट इज गीता टू यू, व्हॉट इज ज्ञानेश्वरी टू यू असं स्वामीजी कधी कधी म्हणत असत, तसं हे जे श्रवण जे आहे ते श्रवण त्याचं रुपांतर ज्यावेळेला आपल्या अनुभूतीत होईल त्यावेळेला ते श्रवण पूर्ण झालं, श्रवणाची पायरी खरंच आपण ओलांडली असं होईल. त्यानंतरचं जे आहे कीर्तन, कीर्तन खरं म्हणलं तर श्रवण कीर्तन स्मरण हे आपले सहज भाव आहेत. आपण सहज श्रवण करत असतो, आपण केव्हापासून ऐकायला लागलो, आपण ऐकायला लहानपणापासूनच लागलो. पण ऐकणं जे होतं ते ऐकणं जसजसं वय वाढत गेलं तसं खरं ऐकणं हे आपलं कमी कमी होत गेलं, आपण त्याचं मूल्यमापन करायला लागलो. जे ऐकलो ते बघायला लागलो की याला कळतंय की नाही कळतंय, समोरचा वक्ता बोलतोय त्याला कळतंय की नाही कळतंय. श्रवण जे आहे ते जे एकतांतेने करणं जे आहे, मला काही काही प्रसंग आठवतात की ज्यावेळेला स्वामीजी बोलत असत त्यावेळेला स्वामी मकरंदनाथ ज्या पद्धतीने ऐकत असत तसं ऐकणं क्वचित कधीतरी बघितलंय. आपले हात हलतात, पाय हलतात, आणखीन काय काय होत असतं, एक टक ज्याला म्हणता येईल की दुसरं काही आता दिसत नाहीये, दुसरं काही ऐकायला येत नाहीये असं श्रवण हे मी त्यांच्या ठिकाणी बघितलं. कीर्तन आहे, स्मरण आहे, समर्थांनी हा जो दशक जो नवविधा भक्तीचा आहे त्याच्यामध्ये श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम अशा नऊ प्रकारच्या नवविधा भक्ती सांगितलेल्या आहे. हा जो श्लोक जो आहे हा समर्थांनी भागवतातनं घेतलेला आहे. हिरण्यकश्यप प्रल्हादाला विचारतो की तू काय मिळवलंस, तुझ्याकडची सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, तेव्हा प्रल्हादाने दिलेलं हे उत्तर आहे की श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम ही मी माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठी मिळवलेली गोष्ट आहे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम याच्यावरती समर्थाने जे लिहिलेलं आहे ते जर बघितलं तर इतकं सुंदर. आपण जर बघितलं श्रवणावरचं, प्रथम भजन ऐसे जाण हरिकथा पुराण श्रवण नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे, कर्म मार्ग उपासना मार्ग ज्ञान मार्ग सिद्धांत मार्ग योग मार्ग वैराग्य मार्ग ऐकत जावे, नाना महात्मे नाना स्थाने नाना मंत्र नाना साधने नाना तपे पुरश्चरणे ऐकत जावी, दुग्धाहारी निराहारी फळाहारी पर्णाहारी तृणाहारी नानाहारी कैसे ते ऐकावे. समर्थांचं जे व्यक्तिमत्व आहे तेही यातनं दिसतं की ते कसं ऐकत असतील, कसं बघत असतील. प्रत्येक गोष्टीचं एक विचक्षण जो स्वभाव आहे, विचक्षणपणे ऐकणं, सावधपणे ऐकणं. प्रत्येक गोष्ट ही भगवंताची आहे, भगवत स्वरूप आहे, त्या प्रेमाने त्याकडे बघणं. मला एक प्रसंग असा आठवतो की एकदा मी आणि एक व्यक्ती आम्ही दोघजण एका झाडाखालनंच आलत होतो, गुलमोहराचं झाड होतं आणि खूप असा इतका सुंदर फुललेलं होतं, माझं लक्षही नव्हतं. मी असं जात असताना त्यांनी मला थांबवलं, त्या माझ्या बरोबर जे होते त्यांनी, ते म्हणले अरे वरती बघितलंस का झाड किती सुंदर आहे बघ. माझं लक्ष तिकडे गेलं आणि म्हणलं आपण आपल्याच नादामध्ये चालत असतो, समर्थ ऐकत कसं असतील. समर्थ म्हणतात नाना पिंडांची रचना नाना भूगोल रचना नाना सृष्टीची रचना कैसी ते ऐकावी. मला स्वामींची आठवण झाली. स्वामीजी जे ऐकत असत ती इतकं लक्ष देऊन ऐकत असत की समोरची व्यक्ती फक्त त्यांच्यासाठी सांगते अशा भावानी ते ऐकत असत, जणू काय ते त्याशी एकरूप होत असत. मला एक प्रसंग असा आठवतो, मधुराताईंनीच कधीतरी सांगितला होता की त्यांना एकदा विचारलं स्वामीजींना, स्वामी मकरंदनाथांना, की तुम्हाला एवढ्या सगळ्यांचं नाव गाव त्यांनी काय बोलले हे आठवतं कसं काय. स्वामीजी म्हणलं तुम्ही त्याशी एकरूप होऊन ऐकतो.
खरोखर आपण एकरूप होऊन ऐकणं जे आहे अगदी साध्या साध्या प्रसंगांपासून स्वामींच्या प्रवचनापर्यंत, खरं म्हणलं तर हा अभ्यास आहे. आपण फक्त स्वामींचंच प्रवचन एकरूपतेने ऐकतो आणि बाकीच्या गोष्टी ऐकत नाही असं होऊ शकत नाही. छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपण ज्यावेळेला सावधपणा त्या गोष्टीची एकरूपता अनुभवतो त्यावेळेला तीच अभ्यास तोच अभ्यास हा आपण प्रवचनाच्या वेळेला देखील करू शकतो. समर्थ येथे म्हणतात, नाना पिंडांची रचना, नाना भूगोल रचना, नाना सृष्टीची रचना कशी ते ऐकावी, राग ज्ञान, ताल ज्ञान, नृत्य ज्ञान, वाद्य ज्ञान, अमृत वेळ, प्रसंग ज्ञान कैसे ते ऐकावे. समर्थ कसे असतील? सगळं माहिती असलेले. मला एक स्वामींची एक आठवण आठवते, त्यांना जेव्हा हार्टचा त्रास झाला होता त्यानंतर पहिल्यांदा त्यांनी आम्हा सगळ्या सो कॉल्ड जी मुलं या कॅटेगरीतले होते त्यांना बोलवलं होतं. आणि त्यावेळेला स्वामीजी सांगत होते, बऱ्याच गोष्टींवरती बोलत होते ते, शेक्सपियरवरती बोलले, कालिदासांच्या काही काही जे नाटकं होती त्यातली पदं त्यांनी म्हणून दाखवली. त्यानंतर मग त्यांनी संस्कृतचे जे वेगवेगळे शब्द आहेत ते फोडून दाखवायला सुरुवात केली. नारायण म्हणजे काय, नारा म्हणजे पृथ्वी, त्याचं आयन म्हणजे वस्तीस्थान, हेच ज्याचं वसतीस्थान आहे तो नारायण, असे जे सगळे त्यांनी एक श्री कृष्ण कर्शयती ती कृष्ण हा जो ओढून घेतो, ज्याचं मन जो मन वेधून घेतो तो कृष्ण, असं त्यांनी सांगितलं. मग आयुर्वेदावरती चर्चा झाली, त्यांनी मग आयुर्वेदातलं काय काय सांगितलं. आणि मला आठवतंय त्यावेळेला कांचननी त्यांना विचारलं की काय हो तुम्हाला सगळंच माहिती आहे का. स्वामीजी हसले आणि म्हणाले की जीवनाला आवश्यक जी जी शास्त्र ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या मला माहिती आहेत. मला हे जेव्हा समर्थांचं ऐकलं, राग ज्ञान, ताल ज्ञान, स्वामींना गाणं अतिशय सुंदर त्यांना कळायचं पूर्ण. मला तो एक प्रसंग आठवला की ज्यावेळेला विनायकराव जोशी बहुधा आले होते, आणि विनायकराव जोशी स्वामींच्या पुढे गजाननराव जोशी ते आले होते, आणि ते जेव्हा त्यांच्या पुढे गाणार होते तर त्याच्या अगोदर बहुधा शैलाजा दातार त्यांच्याकडे गेल्या होत्या. आणि गेले असताना ते तयारी करत होते, ते म्हणून बघत होते. तेव्हा शैलजा दातारांनी त्यांना विचारलं की तुम्ही काय तयारी करताय, ते म्हणले मला गायचंय कोणापुढे. खरोखर राग ज्ञान, ताल ज्ञान, नृत्य ज्ञान, वाद्य ज्ञान, अमृत वेळ, प्रसंग ज्ञान कैसे ते ऐकावे. किती रसिक समर्थ असतील, कसा जीवनाचा आनंद ते प्रत्येक गोष्टींमधनं घेत असतील. 14 विद्या 64 कला, सामुद्रिक लक्षणे सकळ कळा, 32 लक्षणे नाना कळा, कशा त्या ऐकाव्या. समर्थ म्हणतात ऐकावं, पण त्याच्या शेवटी ते म्हणतात ऐसे हे अवघेचे ऐकावे परंतु सार शोधून घ्यावे. हे ऐकावं, ज्याची ताकद असेल त्याने ऐकावं, नाहीतर न ऐकलेलं सुद्धा चालण्यासारखं आहे. याचं कारण असं की बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये गुंतून जाण्याची शक्यता असते. ते ऐकायला लागलं की त्याच्यामध्ये रस वाढतो, मुख्य विषय मुख्य भगवंत हा बाजूला राहतो आणि बाकीच्या इथंच आपला रस वाढायला लागतो. समर्थ म्हणतात ऐसे या अवघेचे ऐकावे, परंतु ऐकवायचा अर्थ चुकून जर कोणी कानावर पडलं तर ऐकावं, त्यासाठी ऐकायला जाऊ नये असं ते म्हणत असणार. परंतु सार शोधून घ्यावे, असार ते जाणून त्यागावे, या नाव श्रवण भक्ती. समर्थांनी श्रवण भक्तीचे डेफिनेशन केले. ते म्हणतात अवघं ऐकावं, जे कानावर पडेल सहज पडेल ते ऐकावं, कमीत कमी ऐकावं, जे पडेल ते ऐकावं, परंतु सार शोधून घ्यावे. सार काय आहे ते मात्र शोधून घ्यावं. राहणारं काय आहे आणि जाणारं काय आहे, शाश्वत काय आहे आणि अशाश्वत काय आहे, त्या शाश्वताचा स्वीकार करावा. सगुणाची चरित्र ऐकावी का ते निर्गुण अध्यात्मे शोधावी, श्रवण भक्तीची जाणावी लक्षणे ऐशी. निर्गुण आणि सगुण या दोघांचं बेमालूम मिश्रण त्या सगळ्या संतांच्या आयुष्यात दिसतं. आपण कृष्णचरित्र ऐकलेलं आहे, ते कृष्णचरित्र ऐकताना असं वाटत होतं की आपल्या समोर भगवान गोपाल कृष्ण येऊन लीला करतायत. ते कसे बोलतायत, कसे चालतायत, तुमक चलत रामचंद्र, ते चालतायत, बोलतायत, ऐकतायत, सलगी कसं देतायत. सगुण चरित्र, सगुणाची चरित्र ऐकावी का निर्गुण अध्यात्मी शोधावी, श्रवण भक्तीची जाणावी लक्षण ऐसी. श्रवणाला त्यांनी नुसतं श्रवण असं नाही म्हणलं, श्रवण भक्ती म्हणलंय. मला कोणीतरी सांगितलं की आणखीन एका प्रकारची भक्ती असते, म्हणलं कोणती, ते म्हणले सुडा भक्ती. म्हणलं ही काय भक्ती आहे? म्हणले समर्थांनी या श्रवणाला श्रवण भक्ती दिलेलं आहे. श्रवणाचं महात्म्य किती आहे? तर ते भक्तीची एक प्रमुख साधना किंबहुना पहिली साधना म्हणून समर्थांनी श्रवण सांगितलंय. आपण जर स्वामीजींचं चरित्र बघितलं, स्वामी माधवनाथ, स्वामी मकरंदनाथ, तर श्रवणाला अनन्य साधारण महत्व त्यांनी दिलेलं दिसतं. श्रवणाशिवाय जर परमार्थ कळला तर जेवल्याशिवाय पोट भरलं इतकं खरंय असं स्वामीजी म्हणत असत की जेवला नाहीये आणि पोट भरलं. स्वामीजी म्हणत असत ज्यांना नित्य श्रवण आहे ती साते साधक आणि ज्यांना श्रवण नाही ते साधक यांच्या मध्ये जमीन आसमानाचा फरक सापडतो. श्रवणामध्ये आपण तेच ऐकतो तो विषय दृढ होत जातो, आपल्या मनावर सहज परिणाम होतो आणि आपल्या मनातला जो परिणाम असतो तो सहज आपल्या कृतीमध्ये दिसायला लागतो. परमार्थातल्या शंका निघून जातात, परमार्थ मोकळा होऊन जातो. असं जे आहे सगुणाची चरित्र ऐकावी का ते निर्गुण अध्यात्मे शोधावी, श्रवण भक्तीची जाणावी लक्षण ऐसी. आता असं अतिशय सुंदर असं श्रवणावरचं वर्णन समर्थांनी केलं. समर्थांनी त्यानंतर दुसरी भक्ती सांगितली ती म्हणजे कीर्तन भक्ती. ही जी कीर्तन भक्ती आहे ही खूप विलक्षण आहे. आपण जर कधी आपण पूर्वी स्वामीजींच्या बरोबर जालन्याला गेलो होतो त्या ठिकाणी अनंतरावजी आठवले त्यांचं कीर्तन होतं. त्या कीर्तनाची हे ऐकताला आठवण झाली. सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी, अखंड वैखरी वदवावी यथा योग्य. समर्थ सांगतात सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी. हरिकथेने काय करावं? भगवंतांची सद्गुरूंची कीर्ती वाढवावी. त्यांचीच कीर्ती वाढवणं योग्य असते. त्यांच्या कीर्तीशिवाय दुसरी अशी कोणतीही कीर्ती नाहीये की ज्या कीर्तीला कोणताही डाग नाही. सद्गुरूंची कीर्ती ही धवल कीर्ती असते. सद्गुरूंचं चरित्र हे धवल चरित्र असतं. सद्गुरूंचं चरित्र हे आनंददायी चरित्र असतं. इतर कोणाचंही चरित्र आनंददायी नसतं. कितीही मोठी व्यक्ती असणार का त्याचं चरित्र जे असतं ते आनंद देत नाही. थोडा वेळ बरं वाटेल पण आनंद निश्चित नाही. आनंद जर कुठं मिळत असेल तर तो सगुणाची चरित्रे, सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी, अखंड वैखरी वदवावी यथा योग्य. ते म्हणतात वैखरी वदवावी यथा योग्य, त्यांच्या दृष्टीने योग्य तेवढंच की ज्यामध्ये भगवंताचं नाम आहे, भगवंताच्या बद्दलची कथा आहे, सद्गुरूंचं वर्णन आहे, सद्गुरूंची कथा आहे. इतर ज्या गोष्टी आहेत त्या आवश्यक आहेत म्हणून बोलणं अशा पद्धतीने ते बोलत असतात. आपुलिया सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा. ते म्हणतात हरिकथा कशासाठी करावी? तर आपुलिया सुखस्वार्था आपल्यासाठी करायची आहे. सद्गुरूंच्यासाठी त्यांचं गुणवर्णन करायचं नाहीये. त्यांना काय फरक पडणार आहे? त्यांना काहीच फरक पडत नसतो. फरक आपल्याला पडत असतो. मला एक गोष्ट नेहमी आठवते की नरेंद्रांनी, त्यावेळेला ते नरेंद्र होते, त्यांनी रामकृष्ण परमहंसांची परीक्षा घेतली होती. ते रामकृष्ण परमहंस म्हणत असत की धनाचा स्पर्श हा मला इंग्रीड असल्यासारखा वाटतो. ते एकदा झोपलेले होते आणि त्यांच्या हातावरती त्यांनी नाणं ठेवलं, त्याबरोबर तो हात उलटा झाला. मी असं ऐकलं होतं की जो तो हात उलटा झाला नसता तर प्रॉब्लेम कोणाला होता? रामकृष्ण परमहंसांना नव्हता, ते पूर्णच होते. समर्थ येतं सांगतात आपुलिया सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा. आपण जे संतांच्याकडे जातो हे त्यांच्यासाठी म्हणून जात नाही, सेवा त्यांच्यासाठी करत नाही, केंद्राची सेवा केंद्रासाठी करत नाही, केंद्राची सेवा आपल्यासाठी आपण करतोय. केंद्राची सेवा कोणी करेल हे भगवंताचं काम असतं, आपण नाही तर दुसरं कोणीतरी. ते होत राहणार, त्याचं कारण ती भगवंताची इच्छा आहे. समर्थता सांगतात आपुलिया सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथेविण सर्वथा राहूची नाही. हरिकथाशिवाय राहू नये. नित्य नवा हव्यास धरावा, साक्षेप अत्यंतशी करावा. समर्थ म्हणतात नित्य नवा हव्यास धरावा. कशासाठी? परमार्थासाठी. आपण इतर गोष्टींचा नित्य नवा हव्यास घेतही असतो, बघतही असतो. समर्थ म्हणतात की परमार्थासाठी वेदा हव्यास. आज या ओवीत काय दिसते त्या ओवीत काय दिसतंय हा अभ्यास, संतांच्या चरित्राचं परत परत अवलोकन करणं हा अभ्यास, नित्य नवा अभ्यास करावा, हव्यास करावा, साक्षेप अत्यंतचे करावा, खूप प्रयत्न करावा, हरी कीर्तने भरावा ब्रह्मगोल अवघा। समर्थांचे शब्द कसे आहेत की ब्रह्मगोल अवघा हरी कीर्तनांनी भरावा, घालून अकलेचा पवाड व्हावे ब्रह्मांडाहून द्वाड झाड, तेथे कैसे आणले द्वाड करंट पण। समर्थांच्या प्रत्येक ओळीमध्ये जणू काय त्यांचं एक प्रतिबिंब दिसतं। इच्छा काय होती तर ब्रह्मघोळ भरावा, सद्गुरूंच्या कीर्तनानी ब्रह्मघोळ भरावा, मनापासून आवडी जीवापासून अत्यंत ओढ, हे ऐकताना वाचताना अवघड होतं। ते म्हणतात मनापासूनही आवडी जीवापासूनही अत्यंत गोडी, सदा सर्वदा तातडी हरी कीर्तनाची। समर्थांना जे कीर्तन अपेक्षित आहे ते या उंचीवरचं कीर्तन अपेक्षित आहे। यश कीर्ती प्रताप महिमा आवडी वर्णावा परमात्मा, त्याचं यश बघावं, त्याची कीर्ती काय ते बघावी। केवढं यश आपण जर बघितलं, सद्गुरूंचं यश केवढं मोठं, आपण इथं आलो आणि ते टिकलो, याच्यापेक्षा मोठं यश दुसरं काय असावं। आपल्यासारखी संसारिक व्यक्ती की ज्याच्या अंतर्बाह्य संसार व्यापलेला आहे, अशी व्यक्ती इथं येते, थांबते, स्थिरावते, याच्यापेक्षा आणखीन मोठं यश काय। गोंदवलेकर महाराज म्हणत असत की शिकारी कुत्री असतील त्यांना घेऊन शिकार करायला लावणं, यात काय फार मोठं यश नाहीये। खरं यश ते की ज्यांना लूत लागलेली कुत्री आहेत त्यांच्याकडनं शिकार करवणं, आपल्यासारख्या व्यक्तींच्याकडनं परमार्थ करवणं, हे त्यांचं यश असतं। यश कीर्ती केवढी कीर्ती असते आज बघावं की कोणाची कीर्ती राहिली आहे। कितीतरी मोठे राजे होऊन गेले, कितीतरी मोठे विद्वान होऊन गेले, कितीतरी मोठे शास्त्रज्ञ होऊन गेले, कोणाच्याही डोक्यावर कोणाच्याही पायावरती डोकं ठेवावं असं कोणालाही वाटत नाही। कीर्ती आज आहे रामचंद्र, रामचंद्र कधी होऊन गेलं माहितीही नाही, गोपालकृष्ण कधी होऊन गेलं वाद आहेत, 3000 वर्ष, 4000 वर्ष, 5000 वर्ष, हजारात। यश कीर्ती प्रताप महिमा आवडी वर्णावा परमात्मा, त्यांचा महिमा काय आहे। त्यांचा महिमा असा की आपल्याला देखील आपल्यामध्ये परमात्म्याची जागृती ते करत असतात, आपल्याला परमात्मा भाव जणू प्रदान करत असतात। यश कीर्ती प्रताप महिमा आवडी वर्णावा परमात्मा, जेणे भगवत भक्तांचा आत्मा संतुष्ट होय। समर्थ म्हणतात की त्यांच्या दृष्टीने कीर्तन कोणतं, ज्यांनी भगवत भक्तांचा आत्मा संतुष्ट होय, इतर कोणाच्या आत्म्यांची त्याला पर्वा नाहीये। स्वामीजी गमतीची गोष्ट सांगत असत की एक पाटील बालगंधर्वांचं नाटक बघायला आले आणि ते जेव्हा नाटक सुरू झालं त्याने आळवायला सुरुवात केली, नाही मी बोलता आता नाथा, नाही मी बोलता आता। आपण जर कधी शास्त्रीय रागदारी जर ऐकली असेल तर असं वाटतं कधी कधी आपला पेशन्स जो आहे तो आता टेस्ट होतोय। ज्यांना त्यातलं कळत नाही, मायासारख्या औरंगजेब आहेत त्यांचं, ज्यांना कळतं त्यांना तसं ते म्हणायला लागले की नाही मी बोलता आता, आळवायला लागले। पाटील उठले थोड्या वेळानी, त्यांनी मुंडासं काढलं, ते फेटा काढला आणि म्हणले बोलायचं नाही तर बोलू नकोस, पैसे टाक, एवढे पैसे देऊन मी इथं पहिल्या रांगेत येऊन बसलो। समर्थ म्हणतात जेणे भगवत भक्तांचा आत्मा संतुष्ट होय। आपल्याला जे अनुभव येतो संतुष्टतेचा, स्वामींचं प्रवचन ऐकलं की आपण संतुष्ट होतो, स्वामींना बघितलं तरी संतुष्ट होतो, त्याला कीर्तन असं म्हणतात। समर्थ त्याला कीर्तन म्हणतात, नुसती विद्वत्ता दाखवणं याला कीर्तन म्हणत नाही, नुसतं शब्दांना नाचवणं याला कीर्तन म्हणत नाही। शब्दांना नाचवणं खूप सोपं असतं, भगवत भक्तांचा आत्मा संतुष्ट होय, मग ते बोलणं असेल किंवा नसेल तर देखील ते कीर्तनच होतं। रमण महर्षींच्याकडं त्यांच्याकडे एक पॉल ब्रंटन म्हणून जायचा, तो जाण्यापूर्वी प्रश्न असे लिहून आणायचा सगळे की आज ह्यांना काय काय विचारायचं। तो तिथं गेला की तो सगळे प्रश्न विसरायचा, तो शांतपणे बसून राहायचा आणि अतिशय तृप्त अंतकरण तो निघायचा. तो जेव्हा तिथनं बाहेर पडायचा तेव्हा त्याला आठवायचं, अरे आपल्याकडे प्रश्न होते बरेच.
भगवत भक्तांचा आत्मा संतुष्ट होय. करुणा कीर्तनाच्या लोटे, समर्थ म्हणतात करुणा कीर्तनाच्या लोटे, जणू का असा पूर यावा. आपण स्वामींचं जर का प्रवचन जर बघितली असतील, जसा एखादा धबधबा असावा, करुणा कीर्तनाच्या लोटे असा धबधब्यासारखं, श्रोतयांची श्रवण पुटे, कथा करावी घरगडाटे, आनंदे भरावी. कृष्णचरित्र जे होतं, कथा करावी घरगडाटे, आनंदे भरावी. भगवान गोपाल कृष्णांच्या इतकं कठीण चरित्र कोणाचं झालं असेल नसेल. जन्मापासून सुरुवात संकटांना, शेवट त्यांचा बाण लागून. त्यांना न ओळखणारी माणसं ओळखणाऱ्यांपेक्षा नेहमीच जास्त होती. अगदी जवळची माणसं देखील ओळखू शकली नाहीत. पण स्वामींचं ऐकताना असं वाटत होतं की कृष्ण चरित्र इतकं सुंदर चरित्र दुसरं कोणतं नाही. काय सुंदर चरित्र आहे! कथा करावी घडघडाटे, आनंदे भरावी. कीर्तने महादोष जाती, समर्थ म्हणतात कीर्तनाने काय होतं, महादोष ऐकण्याने. कीर्तने होय उत्तम गती, कीर्तने भगवत प्राप्ती, येदर्थी संदेह नाही. कीर्तने वाचा पवित्र, कीर्तने होय सत्पात्र, आपण मगाशी बघितलं आरतीकडनं. कीर्तने हरिकीर्तने प्राणी मात्र सुशील होती. सदा सर्वदा हरिकीर्तन ब्रह्मसुत करी आपण, तेणे नारद तोची नारायण बोली जात आहे. समर्थाने असं सुंदर असं कीर्तन भक्तीचं वर्णन सांगितलं आणि नंतर स्मरणाकडे आले. समर्थांचं जे स्मरण आहे ते कधीतरी होणारं स्मरण नाही. समर्थांना जे स्मरण पाहिजे ते अखंड स्मरण आहे. जसं आपण पुरुष आहोत अथवा स्त्री आहोत हे स्मरण जसं अखंड असतं, तसं समर्थांना स्मरण अपेक्षित आहे. समर्थ म्हणतात स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. मला खरं वाटलं की ही जी ओवी आहे या ओवीचा अनुभव जो आपण घेऊ शकलो की नामस्मरणे पावावे समाधान, न वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही. समर्थ म्हणतात नित्य नेम प्रातकाळी, माध्यान्न काळी सायंकाळी, नामस्मरण सर्व काळी करीत जावे. समर्थांचे जे शब्द आहेत त्यातनं पळवाट कुठं सापडत नाही, की कुठनं पळवाट आहे जागाच नाही. समर्थ म्हणतात नित्य नेम प्रातकाळी, माध्यान्न काळी सायंकाळी, नामस्मरण सर्व काळी करीत जावे. सुख दुःख उद्वेग चिंता याच्या पलीकडचं कोणती स्थिती आपली असण्याची शक्यता नाहीये. एक तर सुखाची तरी असेल, दुःखाची तरी असेल, उद्वेगाची असेल, नाही तर चिंतेची तरी असेल, अथवा आनंद रूप असता. नामस्मरणे विण सर्वथा राहोची नये, नामस्मरणाशिवाय राहू नये असं समर्थ सांगतात. बालपणी तारुण्य काळी, कठीण काळी वृद्धाप काळी, सर्व काळी अंत काळी नामस्मरण असावे. आणि शेवटी ते त्याचा परिणाम सांगतात, काहीच न करुणी प्राणी, राम नाम जपे वाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागे संभाळी. आपण कधीतरी नाम घेतो तर आपल्याला अनुभव आहे, कधीतरी जमेल त्यावेळेला नाम घेतो तर आपल्याला असा अनुभव आहे की आपल्याला तो सांभाळतोय, आपल्या कठीण प्रसंगाला निश्चित तिथे असतोय, तो कदापि कठीण प्रसंगाला आपल्यापासून लांब नाहीये. समर्थ म्हणतायत की जो अखंड नाम घेतो, काहीच करून न करुणी प्राणी, इतर कोणतंही साधन जर त्यांनी केलं नाही, राम नाम जपे वाणी, फक्त नाम घेईल तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागे सांभाळी. नाम स्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. आपण हे पुण्य शरीर बघतोय, बघितलेलं आहे की कसं असतं पुण्य शरीर. तया दर्शने स्पर्शने सौख्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. नाम स्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर नाम नामे नासती. असं जे नामस्मरण ही जी साधना आहे ती समर्थांनी सांगितली. आजच्या या 25 ते 35 या वयोगटाच्या युवा स्नेहाच्या निमित्ताने
आपल्या सगळ्यांना या साधनेचं दर्शन घेण्याचा आपल्याला आनंद मिळाला. त्याचं जे काय थोडंफार जे काय दर्शन होतं ते आपल्याला झालं. हे दर्शन जे आहे हे निश्चित सुखावणारं होतं, आपल्याला अभ्यासाला उद्युक्त करणारं होतं, आपल्या साधनेला अधिक बळ देणारं असं हे दर्शन होतं. अशा या साधनेचा जो शेवटचा परिणाम आहे की परमात्मरूप होणं, हा आपल्या सगळ्यांना याची देही याच डोळा अनुभवता यावा अशी आपण सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करूया. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मधुनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज संतन की जय.